आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता मार्गदर्शक तत्व जारी। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातलं मतदानाचं प्रमाण 75% नेण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचं प्रतिपादन। गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं विकसित केलेल्या प्रारूपात वंचितांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण असलेली भाजपची विचारसरणी आणि काँग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी हाच आपला लढा असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन। आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना। निवडणूक आयोगानं लोकसभा आणि 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। निवडणूक आयोगानं कॅबिनेट सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे। रेल्वे स्थानकं, बस आगार इत्यादी सार्वजनिक ठिकाणांवरची राजकीय जाहिराती असलेले सर्व अनधिकृत फलक, बॅनर वगैरे 48 तासात हटवण्याचे निर्देश दिले आहेत। खासगी मालमत्तेचं प्रदर्शन करणारी अनधिकृत राजकीय जाहिराती 72 तासांच्या आत हटवल्या पाहिजेत। कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन वापरता येणार नाही। इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर सरकारी लाभ सांगणाऱ्या जाहिरातींना अनुमती नाही। मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशा प्रकारच्या जाहिराती रोखण्यासाठी त्वरित कारवाई करतील, तसंच निवडणूक अधिकारी राज्य सरकारी विभागांच्या संकेतस्थळांवरून राजकीय कार्यक्रमांची माहिती लगेचच हटवतील, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे। मतदार जागरुकतेसाठी रेडिओ, दूरचित्रवाणी, सिनेमा आणि सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करता येतील। विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये तक्रारींचं निवारण होण्यासाठी 1950 या क्रमांकावर एका कॉल सेंटरची स्थापना करण्यात येत असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण 75% नेण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे। भारत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। यावेळी त्यांनी राज्याच्या निवडणूक तयारीविषयी माहिती दिली। सद्यस्थितीत राज्यात 9,20,31,070 मतदारांची नोंद आहे, ज्यात 4,78,00,000 अधिक पुरुष तर 4,41,00,000 अधिक महिला तर 5,500 जास्त तृतीयपंथीयांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। यंदा राज्यात सुमारे 98,000 मतदान केंद्र उभारण्याचं नियोजन आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये आणि विधानसभा निवडणुकीत 40 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे, अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं नवीन प्रारूप विकसित केलं असून त्यात वंचित लोकांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नवी दिल्लीत काल इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला स्वयंसहायता गटाला 1,000 ड्रोनचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। महिलांना ट्रॅक्टर चालवता येणारच नाही ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण भागातल्या युवतींना कृषी ड्रोनचं वाटप केल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। महिलांमध्ये उपजत उत्तम काम करण्याचं कसं बसतं, त्यामुळेच आमच्या सरकारनं जबाबदार कामांसाठी त्यांची निवड केली आहे, त्यातून त्या आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्याही सक्षम होतील, असं प्रधानमंत्री म्हणाले। नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीनं आज देशभरातल्या 23 राज्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे। या देशव्यापी मूल्यांकनात सुमारे 37 लाख विद्यार्थी सहभागी होणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे। यात सहभागी झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रत्येक जिल्ह्यात ही चाचणी होईल। वाचन, लेखन आणि सांख्यिकी विषयक अशा घटकांच्या आधारे हे मूल्यांकन केलं जाईल। ही चाचणी विद्यार्थ्यांच्या प्रादेशिक भाषांमध्येच घेतली जाणार असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। भारतीय नौदलानं समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या एमव्ही रुएन या मालवाहू जहाजातल्या 17 ओलिसांची यशस्वी सुटका केली आहे. या कारवाईत नौदलानं सर्व म्हणजे 35 समुद्री चाच्यांनाही ताब्यात घेतलं आहे. हे जहाज भारतीय किनारपट्टीपासून 2600 किलोमीटर अंतरावर होतं. त्याला आयएनएस कोलकातानं घेराव घालून नियोजनबद्ध कारवाईनं थांबण्यास भाग पाडल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत जहाजावरचा बेकायदेशीर शस्त्रसाठा आणि दारुगोळाही जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. ही कारवाई 40 तासांपेक्षा अधिक काळ चालली आणि त्यात आयएनएस सुभद्रा, भारतीय युद्धनौका, ड्रोन, सागरी गस्ती विमानं आणि मार्कोस प्रहार या जहाजानंही सहभाग घेतल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण झालेली भाजपाची विचारसरणी आणि काँग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी असा लढा आपल्याला लढायचा असल्याची भावना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज न्याय संकल्प यात्रेच्या समारोपात व्यक्त केली. देशातल्या सर्वच समाज घटकांवर अन्याय होत असला तरी इतरांवरील अन्यायाची त्यांना कल्पना नसल्यानं देशात सत्तेविरोधात आंदोलन उभं राहत नाही अशी खंतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान आज संध्याकाळी शिवाजी पार्क इथं भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी भारताला आपल्या उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अधोरेखित केली आहे. एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. चीनबद्दलचे मुद्दे केवळ सीमा भागाशी निगडीत नाहीत तर आर्थिक बाबींशी संबंधित आहेत. सशक्त अर्थव्यवस्थेच्या जोरावरच चीनचा मुकाबला करता येईल यादृष्टीनं गेल्या दशकभरापासून भारतानं उत्पादन क्षेत्रावर भर दिला आहे असं ते म्हणाले. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज नवी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना होणार आहे. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होईल. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा लक्ष्यसेन पराभूत झाला आहे. इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्ती यानं त्याला 12-21, 21-10, 15-21 असं पराभूत केलं. दरम्यान बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात गिंटिंगनं फ्रान्सच्या क्रिस्तोपोपोव याला 19-21, 21-5, 21-11 पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेशी संबंधित आव्हानांमध्ये वाढ होऊ शकते अशावेळी वित्तीय संस्थांनी ग्राहकांच्या माहितीचं संरक्षण करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. ते काल आरबीआय लोकपालच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. वित्तीय व्यवस्थेचे संरक्षक या नात्यानं आरबीआयचं यश केवळ प्रणालीच्या लवचिकतेला चालना देण्यावर अवलंबून नाही तर आर्थिक परिसंस्थेचा गाभा असलेल्या देशाच्या नागरिकांच्या जीवनात आम्ही आणलेल्या मूल्यावरही अवलंबून आहे असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानसाठी सुरु केलेल्या संयुक्त राष्ट्र सहकार्य अभियानाला 1 वर्षांची मुदतवाढ देत असल्याचं काल जाहीर केलं. या घोषणेचं तालिबाननं स्वागत केलं आहे. अफगाणिस्ताननं आंतरराष्ट्रीय संस्था प्रामुख्यानं संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी राजनैतिक संबंध वाढवणं गरजेचं आहे असं मत तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी व्यक्त केलं आहे. आइसलँडच्या रेजेन्स द्वीपकल्पावरच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिणेकडच्या भागात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची गेल्या डिसेंबरपासून ही चौथी वेळ आहे. उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणावर लाव्हा आणि धूर हवेत उडत असल्याचं दिसत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता मार्गदर्शक तत्व जारी. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातलं मतदानाचं प्रमाण 75% नेण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचं प्रतिपादन. गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं विकसित केलेल्या प्रारूपात वंचितांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण असलेली भाजपची विचारसरणी आणि काँग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी हाच आपला लढा असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.